चीनीमंडी.com पॉडकास्ट।
दौराला सकोती व नंगलामल साखर कारखान्यामध्ये गाळप सुरू। दौराला साखर कारखान्याच्या 89व्या गाळप हंगामाचा शुभारंभ मंत्रोच्चारांनी झाला। कारखान्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ऊस घेऊन आलेल्या कसबा दौराला चे शेतकरी ताहर सिंग यांच्या श्रीराम समूहाचे सिनियर MD एवं CEO अलोक बी श्रीराम यांनी हार आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी MD माधव बी, अक्षय धर रुद्र, रोहन बी आदी उपस्थित होते। कारखाना उपाध्यक्ष संजय रस्तोगी आणि महाव्यवस्थापक संजीवन खाटियान यांनी सांगितले की साखर कारखान्याकडून वर्ष 2019-20 सर्व ऊस मूल्य व समिती अंशदानाचे पैसे भागवण्यात आले आहेत। गाळप हंगाम 2020-21 साठी साखर कारखान्यांकडून 161 क्रय केंद्र स्थापित करण्यात आले आहेत। तर सकोती स्थित IPL ग्रुपच्या साखर कारखान्याचा गाळप हंगामाचा शुभारंभ पंडित गोविंद शरण मिश्रा यांच्या हस्ते हवन करून झाला। यजमान कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक दीपेंद्र कुमार खोकर होते। याशिवाय दौरालाचे व्यापार संघ अध्यक्ष ठाकूर हरपाल सिंग चौहान, मुनेंद्र सचिन उपाध्याय यांनी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना दुर्घटनांवर रोख लावण्यासाठी ट्रकमध्ये ओव्हरलोड ऊस न भरण्याचे अपील केले। तिकडे नंगलामल साखर कारखान्यामध्ये हवन पूजनानंतर ऊस उपायुक्त राजेश मिश्रा, DCO डॉक्टर दुष्यंत कुमार, कारखान्याचे GM YD मिश्रा, ऊस महाव्यवस्थापक LD शर्मा यांच्यासह शेतकऱ्यांनी कॅन कॅरियरमध्ये ऊस घालून गाळप हंगामाचा शुभारंभ केला।